आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेअर लेयन यांचे निर्देश। चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा GDP दर वाढून 6.2%। सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार 9 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर। आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 274 धावांचं आव्हान। ऑस्ट्रेलियाच्या डावात पावसाचा व्यत्यय। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्षअखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेअर लेयन यांनी आज दिले। सचिव तन्मय लाल यांनी आज दुपारी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेअर लेयन यांच्याशी चर्चा केली। या कराराबाबत वाटाघाटी सुरू असल्याचं तन्मय लाल यांनी सांगितलं। पुरवठा साखळी आणि कौशल्य वाढवणं सेमीकंडक्टर्सच्या सामंजस्य कराराबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। भारताचं AI मिशन आणि युरोपियन AI ऑफिसमध्येही सहकार्य वाढत असल्याचं ते म्हणाले। हरित ऊर्जेवर संशोधन प्रकल्पासाठी 6 कोटी युरोचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचं त्यांनी नमूद केलं। चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन 6.2% इतका वाढला आहे। दुसऱ्या तिमाहीत हा दर 5.6% इतका होता। सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज सुधारित आकडेवारी जारी केली आहे। यामुळे जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारतानं आपलं स्थान कायम ठेवलं आहे। चालू आर्थिक वर्षात देशाचा GDP 6.5% वाढण्याची आशा या आकडेवारीत व्यक्त केली आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात हा दर 9.2% इतका होता। कोरोनानंतरच्या आर्थिक वर्षाचा अपवाद वगळता हा गेल्या 12 वर्षातला सर्वाधिक दर आहे। EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाने 2024-25 साठी कर्मचाऱ्यांच्या EPF ठेवींवर 8.25% व्याजदर कायम ठेवण्याची शिफारस केली आहे। ही शिफारस केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल। मंजुरीनंतरच व्याजाची रक्कम EPFO खात्यात जमा केली जाईल। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार असताना कोविड काळात आरोग्यासाठी असलेला निधी पूर्ण खर्च झाला नाही। अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले। दिल्लीतल्या रुग्णालयात औषधं आणि मनुष्यबळाची कमतरता होती असं निरीक्षण कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिल्ली विधानसभेत हा अहवाल मांडला। केंद्र सरकारनं कोविड काळात दिलेल्या 778 कोटी रुपयांपैकी सरकारनं केवळ 543 कोटी रुपये वापरले असं यात म्हटलं आहे। देशात उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा वापर करून संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची निर्मिती करण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युवकांना केलं आहे। देशाचं रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले। हैदराबादमध्ये विज्ञान वैभव 2025 या परिषदेचं उद्घाटन केल्यावर ते बोलत होते। गेल्या 2 वर्षात देशभरात कोळशाची वाहतूक दुप्पट झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे। रेल्वे सागरी रेल्वे मार्गानं कोळशाची वाहतूक 2022 2.80 कोटी मेट्रिक टन इतकी होती। ती 2024 5.40 कोटी इतकी झाली असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी। विशेष उपक्रमात सहभागी व्हा। क्रिएट इन इंडिया चॅलेंज। अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org।
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार 9 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत। आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,414 अंकांची घसरण नोंदवत 73,198 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 420 अंकांनी घसरून 22,000 125 अंकांवर स्थिरावला. गेल्या वर्षी जून महिन्यात शेअर बाजार या पातळीवर होते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या तुलनेत बाजार 15% घसरले आहेत. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोरमध्ये सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 274 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 273 धावा केल्या. सादिकुल्लाह अटलने 85, अजमतुल्ला उमर झईनं 67 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे बेन ड्वारशुईसनं 3 तर स्पेन्सर जॉन्सन आणि ऍडम झांपा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली, मात्र 13 षटकात त्यांच्या 1 बाद 109 धावा झाल्या असताना पावसाचा व्यत्यय आल्यानं खेळ थांबवावा लागला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूर इथं सुरू असलेल्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर केरळचा पहिला डाव 342 धावांवर संपला, त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात 37 धावांची आघाडी मिळाली. केरळचा आदित्य सरवटे आज 79 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार सचिन बेबीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, त्याचं शतक थोडक्यात हुकलं. तो 98 धावांवर बाद झाला. इतर फलंदाज दीर्घ खेळी करू शकले नाहीत. विदर्भातर्फे दर्शन नळकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरू इथं मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 9 षटकात 2 बाद 49 धावा झाल्या होत्या. राज्य सरकारनं फेसबुक आणि व्हॉट्सअपची प्रवर्तक असलेल्या मेटा या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. याद्वारे व्हॉट्सअपवर गव्हर्नन्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या 500 सेवा सामान्य नागरिकांना व्हॉट्सअपवर मिळणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत टेक वीक 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते गव्हर्निंग द फ्युचर AI अँड पब्लिक पॉलिसी या विषयावर बोलत होते. केंद्र सरकारनं नवीन फौजदारी दंडसंहिता लागू केली आहे. शक्ती कायद्यातल्या अनेक तरतुदी त्यात समाविष्ट आहेत, त्यामुळे शक्ती कायद्याचं स्वरूप बदलून नवीन कायदा आणावा लागणार असल्याचं ते म्हणाले.
शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर केंद्रीय होम विभागाने काही ऑब्जेक्शन घेतले होते. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता, त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती. तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत. म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून राज्य सरकारनं चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणी वकिलांशी समन्वय साधणं, सीमा भागातल्या मराठी भाषिकांचे प्रश्न सोडवणं याकरता ही नियुक्ती केली आहे. पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानक महिला अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्यरात्री त्याला शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावातून अटक केली होती. हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवलं जाईल अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांचे निर्देश. चालू आर्थिक वर्षाच्या 3ऱ्या तिमाहीत देशाचा GDP दर वाढून 6.2%. सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार 9 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 274 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलियाच्या डावात पावसाचा व्यत्यय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.